प्रधानमंत्री आवास योजना तारीख 01/01/2016 क्षेत्र ग्रामीण सन 2016-17 पासून सामाजिक आर्थिक वजात सर्वेक्षण 2011 माहितीवरून या योजनेसाठी आवास सॉफ्ट प्रणालीमध्ये जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट नुसार बेघर 2 खोल्या पर्यंत कच्चे घरात वास्तव्य करणारे लाभार्थी यांची दि 15 ऑगस्ट 2016 व त्या दरम्यान होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मान्यता घेऊन प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात आली. त्या प्राधान्यक्रम यादीची तालुकास्तरीय समिती व जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेऊन अंतिम यादी तयार करण्यात आली. प्राधान्यक्रमानुसार लाभ देण्यात येतो. आवास प्लस प्रपत्र मध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना सन 2021-22 प्राधान्यक्रमानुसार लाभ देण्यात येतो. प्रति लाभार्थी देय रक्कमेची मर्यादा प्रति लाभार्थी रुपया 1200 शासन अनुदान व शौचालय बांधकामासाठी रुपया 1200 व मनरेगा अंतर्गत रुपया 2600. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. सदर लाभार्थीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या कायम प्रतीक्षा यादीत असणे आवश्यक आहे. कमीत कमी 269 चौचे बांधकाम करणे आवश्यक आहे. लाभार्थी नागरिक फायदे बेघर नागरिकाला घर मिळणे. अर्ज कसा करावा. सेस 2011 नुसार तयार करण्यात आलेल्या यादीतील लाभार्थी